शांताकारं भुजगशयानं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं मेघवर्णं शुभागं लक्ष्मीकांतं कमलनयनं सर्वलोके